गणना अध्याय 14. त्या रात्री सर्व मंडळीने गळा काढून जोरजोरात आक्रोश केला आणि रडले. इस्रायल लोकांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध तक्रारी केल्या. सर्व मंडळी त्यांना म्हणाली, आम्ही मिसर देशामध्ये किंवा रानात मरण पावलं असतो तर बरे झाले असते. तलवारीने आमचा नाश व्हावा म्हणून या नवीन प्रदेशात युद्धात जाण्यासाठी परमेश्वराने आम्हाला इथे आणले का? शत्रू आम्हास मारून टाकील आणि आमच्या स्त्रिया मुलांना घेऊन जाईल. मिसर देशात परत जाणेच आमच्या दृष्टीने जास्त बरे आहे. नंतर ते एकमेकांना म्हणाले, आपण आता दुसरा नेता निवडू आणि मिसर देशात परत जाऊ. तिथे जमलेल्या सर्व इस्रायलांच्या मंडळीसमोर मोशे आणि अहरोन पालथे पडले. नूनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब, जे कोणी देश तपासणीसाठी पाठवले होते त्यामध्ये हे दोघे होते. त्यांनी आपली वस्त्रे फाडली. ते इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीशी बोलले. ते म्हणाले, आम्ही जो देश हेरायला येथून तेथे फिरलो तो देश खूप चांगला आहे. जर परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाला तर तो आपल्याला त्या देशात नेईल आणि तो दूध व मध वाहणारा देश आपल्याला देईल. परंतु परमेश्वराविरुद्ध बंड करू नका आणि त्या देशातल्या लोकांची भीती बाळगू नका. आपल्या अन्नाप्रमाणे आपण त्यांना सहज भक्ष करू. त्यांचे संरक्षण त्यांच्यापासून काढले जाईल कारण परमेश्वर आमच्या बरोबर आहे. त्यांना घाबरू नका. पण सर्व इस्रायल मंडळी म्हणू लागली, त्यांना दगडमार करा. परंतु परमेश्वराचे तेज दर्शन मंडपावर इस्रायल लोकास दिसले. परमेश्वर मोशेला म्हणाला, हे लोक कोठवर मला तुच्छ लेखतील? यांच्यामध्ये मी केलेली शक्तिशाली चिन्हे पाहूनही त्याची पर्वा न करता माझ्यावर विश्वास ठेवण्यात चुकत आहेत. मी त्यांना मरीने मारून टाकीन. मी त्यांचा वारसा हक्क काढून घेईल आणि मी तुझ्या स्वतःच्या कुळापासून त्यांच्यापेक्षा मोठे व सामर्थ्यशाली राष्ट्र करीन. मोशे परमेश्वरास म्हणाला, जर तू असे केलेस तर ते मिस्री लोक ऐकतील, कारण तू आपल्या सामर्थ्याने या लोकास बाहेर आणले. ते त्या देशातल्या राहणाऱ्यांना हे सांगतील, त्यांनी ऐकले आहे की तू परमेश्वर या लोकांच्या मध्ये आहेस. कारण तू परमेश्वर प्रत्यक्ष दिसत आहेस, तुझा ढग त्यांच्यावरती उभा राहतो आणि दिवसा ढगाच्या खांबात रात्री त्या ढगाचा अग्नीच्या खांबात तू त्यांच्या पुढे चालतोस. आता जर तू या लोकास एका मनुष्याप्रमाणे मारले तर ज्या राष्ट्रांनी तुझी कीर्ती ऐकली आहे ते बोलतील आणि म्हणतील, परमेश्वराने त्यांना जो देश देण्याचे शपथपूर्वक सांगितले होते त्यामध्ये तो आणू शकला नाही, म्हणून त्याने त्यांना रानात मारून टाकले. म्हणून आता मी विनंती करतो, तुझ्या महान सामर्थ्याचा उपयोग कर. तू म्हणाला होतास, परमेश्वर रागवायला मंद आहे आणि विपुल दयेनं भरलेला आहे. तो अपराधांची व अधर्माची क्षमा करतो, पण जे लोक अपराधी आहेत त्यांची मुळीच गय करत नाही. तो पूर्वजांच्या पापाबद्दल त्यांच्या वंशजाच्या तिसऱ्या व चौथ्या पिढीवर वडिलांच्या अन्यायाची शिक्षा लेकरांना करतो. मी तुला विनंती करतो, तुझ्या महान विश्वसनीयतेच्या कराराने त्यांच्या पापांची क्षमा कर. त्यांनी मिसर सोडल्यापासून आतापर्यंत तू जसा त्यांना क्षमा करीत आला आहेस तशीच आताही त्यांना क्षमा कर. परमेश्वर म्हणाला, तू विनंती केल्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे. पण खचित जसा मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या वैभवाने भरलेली आहे, ज्या सर्व लोकांनी माझे वैभव आणि मिसर देशात व रानात सामर्थ्याची चिन्हे पाहिली, तरी दहादा त्यांनी माझी परीक्षा पाहिली आणि माझी वाणी ऐकली नाही. मी जो देश त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला तो ते खचित पाहणार नाही. ज्यांनी मला तुच्छ मानले त्यांच्यापैकी तो कोणीही पाहणार नाही. पण माझा सेवक कालेब याच्यासोबत वेगळा आत्मा होता, तो माझे अनुकरण पूर्णपणे करतो. म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्यास नेईन आणि त्याच्या वंशजांना तो देश वतन होईल. अमालिकी आणि कनानी लोक खोऱ्यात राहत आहेत, म्हणून उद्या तुम्हीही जागा सोडली पाहिजे. तांबड्या समुद्राकडे रस्त्यावरच्या रानात परत जा. परमेश्वर मोशे आणि अहरोनाशी बोलला. तो म्हणाला, ही दुष्ट मंडळी माझ्या विरुद्ध टीका करते, त्यांचे मी किती काळ सहन करू? इस्रायली लोक माझ्या विरुद्ध तक्रार करतात, त्या मी ऐकल्या आहेत. तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे, जसे तुम्ही माझ्या कानात बोलला तसे मी करीन. तुमची प्रेते या रानात पडतील. तुमच्यापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्ण संख्येतील 20 वर्षांचा किंवा त्याहून अधिक वयाचे ज्यांनी माझ्याविरुद्ध कुरकुरले, ज्या देशात तुमचे घर देण्याचे वचन मी तुम्हास दिले, त्यामध्ये तुमच्यापैकी कोणीही जाणार नाही. फक्त यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नुनाचा मुलगा यहोशवा जातील. ज्या तुमच्या मुलाबाळांविषयी तुम्ही म्हणाला की त्यांची लूट होईल, मी त्यांना त्या देशात नेईन. तुम्ही जो देश नाकारला तो देश ते अनुभवतील. आणि तुमच्याविषयी तर तुमची प्रेते या रानात पडतील. तुमची प्रेते या रानात नष्ट होईपर्यंत 40 वर्षे तुमची मुले बाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगीत रानात भटकणारी होतील. तुम्हास तुमच्या पापाबद्दल 40 वर्षे दुःख भोगावे लागेल. त्या मनुष्यांना तो प्रदेश शोधायला 40 दिवस लागले. त्या प्रत्येक दिवसासाठी 1 वर्ष मी तुमच्या विरोधात असणे ही किती भयानक गोष्ट आहे हे तुम्हास समजेल. मी परमेश्वर आहे आणि मी बोललो आहे. मी वचन देतो की या दुष्ट मनुष्यांना मी या सर्व गोष्टी करीन. माझ्या विरुद्ध जाण्यासाठी ते लोक एकत्र आले, म्हणून ते सर्व या रानात मरतील. मोशेने ज्या लोकास नवीन प्रदेश शोधण्यासाठी पाठवले होते त्याच लोकांनी परत येऊन इस्रायल लोकांमध्ये तक्रारी पसरवायला सुरुवात केली. ते लोक म्हणाले की त्या प्रदेशात जाण्या इतके आपले लोक शक्तिवान नाहीत. ज्यांनी वाईट वर्तमान आणले ते पुरुष जबाबदार होते. ते परमेश्वरासमोर मरीने मरण पावले. यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नुनाचा मुलगा यहोशवा हेही तो देश शोधायला पाठवलेल्या लोकात होते, परंतु परमेश्वराने त्या दोघांना वाचवले. मोशेने या सर्व गोष्टी इस्रायल लोकास सांगितल्या. लोक खूप दुःखी झाले. दुसऱ्या दिवशी पहाटे लोकांनी डोंगरावर असलेल्या त्या देशात जायला सुरुवात केली. लोक म्हणाले, आम्ही पाप केले आहे, आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही, याचे आम्हास वाईट वाटते. परमेश्वराने वचन दिलेल्या देशात आम्ही जाऊ. पण मोशे म्हणाला, तुम्ही परमेश्वराची आज्ञा का पाळत नाही? तुम्हास यश मिळणार नाही. त्या देशात जाऊ नका. परमेश्वर तुमच्याबरोबर नाही, म्हणून तुमचा सहज पराभव होऊ शकेल. अमालिकी आणि कनानी लोक आहेत, तुम्ही तलवारीने पडाल. तुम्ही परमेश्वरापासून दूर गेला आहात, म्हणून युद्धाच्या वेळी तो तुमच्याबरोबर नसेल आणि तुम्ही सर्व युद्धात मारले जाल. परंतु लोकांनी मोशेवर विश्वास ठेवला नाही. ते उंच डोंगरावरच्या प्रदेशात गेले, परंतु मोशे आणि परमेश्वराचा आज्ञापटाचा कोश त्यांच्याबरोबर गेला नाही. डोंगरावरच्या प्रदेशात राहणारे अमालेकी आणि कनानी लोक खाली आले आणि त्यांनी इस्रायल लोकांवर हल्ला केला. त्यांनी इस्रायल लोकांचा सहज पराभव केला आणि हर्मा नगरापर्यंत त्यांचा पाठलाग केला.